सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये सेल्फी काढणं खरंच इतकं महत्वाचं असतं का? थोडा वेळापूर्वी नाशिक महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन डिपार्टमेंटची जी गाडी होती जी लोकांना सतर्क करण्याचं काम करते आहे, रात्री 2:30 सगळे मंडळी कार्यरत आहेत आणि लोकांना माईकवरून सूचना देण्याचं काम करतायत की बाबांनो जरा बाजूला जा, सेल्फ्या काढू नका, फोटो काढू नका, व्हिक्टोरिया ब्रिज खाली करा. या सगळ्या सूचनांचं अगदी काटेकोररित्या आपण दुर्लक्ष करतो आहोत अशी मंडळी मला बरीच दिसली. सेल्फी काढतायत, माईक वरून सांगितलं जात आहे, पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी रिक्वेस्ट करताय की बाबांनो बाजूला व्हा, निघून जा, पूल खाली करा, तरी सुद्धा लोक ऐकायला तयार नाहीयेत. नाशिक फोटो सेशन करण्याच्या या जागा नाहीयेत. थोड्या वेळापूर्वी मी जसं सांगितलं मी काही व्हिडिओ शूट केले आहेत. खऱ्या अर्थानं ह्या व्हिडिओजना पाहिल्यानंतर मनात खूप मोठमोठे प्रश्न निर्माण होतात. ते कोणते प्रश्न तुम्हाला थोड्याच वेळात ऐकवतो. जस्ट स्टे ट्यून, बजाते रहो.